आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चार वर्षांनंतर पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत चीन सैन्याची गस्त सुरू. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 528 उमेदवार रिंगणात. स्पेनमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत 205 जणांचा मृत्यू. दिवाळी मुहूर्तावर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार सकारात्मक वृद्धीकडे. आणि मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर. आता सविस्तर बातम्या. पूर्व लडाख भागातील वास्तविक नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चीनी सैन्यानं गस्त सुरू केली आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डेमचोक परिसरात एप्रिल 2020 उभय सैन्यात संघर्ष झाल्यानंतर सुमारे 4.5 वर्षापासून थांबवण्यात आलेली गस्त पुन्हा सुरू करण्यात आली आहे. डेमसाकमधील गस्त लवकरच पुन्हा सुरू होईल. गेल्या महिन्यात राजकीय आणि लष्करी पातळीवरील चर्चेनंतर दोन्ही देशांचं सैन्य माघारी घेण्यावर एकमत झालं. दिवाळीच्या निमित्तानं चुशुल मोल्डो, दौलत बेग ओल्डी, हॉट स्प्रिंग, केके पास आणि कोंकला यांसह विविध ठिकाणी भारतीय आणि चीनी सैनिकांनी काल मिठाईची देवाणघेवाण केली. दोन्ही सैन्यानं तात्पुरते तंबू काढून टाकून डेपसांग आणि डेमचोक भागातली बांधकामं काढून टाकल्यानंतर गेल्या महिन्याच्या 22 तारखेला सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली. योजनेनुसार भारत आणि चीननं संवेदनशील भागात गस्त घालताना पूर्वसूचना देण्याचं मान्य केलं आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया काल पूर्ण झाली. या टप्प्यासाठी 32 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता 558 उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वी या टप्प्यासाठी 634 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात 38 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात 34 मतदारसंघात मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात 683 उमेदवार सहभागी होणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. रेल्वे तिकीटांचं आगाऊ आरक्षण करण्याचे नवीन नियम लागू झाले आहेत. रेल्वेनं आगाऊ आरक्षणासाठी सध्याची वेळ मर्यादा 120 दिवसांवरून 60 दिवसांवर आणली आहे. मात्र यावर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत केलेलं सर्व आरक्षण वैध राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 61 ते 120 दिवसांच्या कालावधीसाठी केलेली सुमारे 21% आरक्षणं रद्द होत असल्याचं आढळून आल्यानंतर तिकीट आरक्षणाची मर्यादा कमी करण्यात आली. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणामध्ये आज बलिप्रतिपदा अर्थात विक्रम संवत्सराचा पाडवा साजरा होतो आहे. पती पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचं विशेष महत्व असून व्यापारी वर्गाच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही आजपासून होते. कृषीवलांच्या संस्कृतीमध्येही बळीराजाची आगळी महती आहे. या काळात गावागावांमध्ये लहान मोठ्या मंदिरातून कार्तिक स्नान अर्थात काकड आरतीची परंपरा जोपासली जाते. अश्विनी पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दरम्यान एक महिन्याच्या कालावधीत होणाऱ्या या काकड आरतीच्या उपक्रमाच्या मध्यावरच दिवाळीचा सण येतो. तीर्थक्षेत्रात वर्षभर होणाऱ्या उपासनेचा नित्य उपचार पिढ्यानपिढ्या सुरू असणाऱ्या कार्तिक स्नानाच्या निमित्तानं गावागावांमधल्या घराघरात पोचतो. संतांच्या पारंपरिक रचनांचं पाठांतर समूहातून लोकपरंपरा जपण्याची संस्कृती यातून वाढीस लागते. दिवाळीच्या पाडव्याला गोपाळकृष्णांनी घालून दिलेली अन्नकूट अर्थात गोवर्धन पूजा सर्वत्र केली जाते. निसर्गाच्या सान्निध्यात देवतेचं अस्तित्व शोधण्याचा संदेश आणि ऋतूच्या संक्रमणाच्या कालखंडात दिनचर्येत करण्याचा बदल आपोआप यातून साध्य होतो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्पेनमध्ये मुसळधार पावसानं झालेल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 205 झाली आहे. स्थानिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. पुरात बेपत्ता झालेल्या लोकांचा बचाव पथकांकडून शोध सुरू आहे, त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली. मृतांपैकी 202 व्यक्ती या सर्वाधिक प्रभावित व्हॅलेन्सिया भागातले होते. स्पेनच्या सरकारी हवामान संस्थेनं नैऋत्य भागाला विशेषतः मुसळधार पावसानं झोडपलेल्या हुलवा प्रांतासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्व स्पेन परिसराला पुराचा वेढा पडला असून तिथं अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या परिसराला केशरी बावटा दाखवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात 3 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जात असून सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन करत संकट अजून टळलेलं नसल्याचा इशारा दिला आहे. स्पेनमध्ये मंगळवारी रात्री अचानक पूरस्थिती निर्माण झाली. अवघ्या काही तासात 1 वर्षांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या बोट्सवानाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ड्युमा बोको यांची निवड करण्यात आली आहे. अम्ब्रेला फॉर डेमोक्रेटिक चेंज या पक्षाचे ते उमेदवार आहेत. राष्ट्रीय वाहिन्यांवर देशाचे सरन्यायाधीश टेरेन्स रानोवने यांनी ही घोषणा केली. बोट्सवानाच्या निवडणूक कायद्यानुसार या मतदानातून संसदेत 61 सदस्य आणि 609 स्थानिक नगरसेवक निवडले जातील, तसंच 31 जागा जिंकलेल्या पक्षाला विजयी घोषित केले जातं. मतदानाची अंतिम आकडेवारी येणं बाकी असलं तरीही डेमोक्रेटिक चेंज पक्षानं संसदेत 34 जागा जिंकून आपलं स्थान पक्क केलं आहे. सत्तारूढ पक्ष बोत्सवाना डेमोक्रेटिक पक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत. यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष मोकगवेट्सी मासिसी यांनी त्यांचा पराभव मान्य केला असून त्यांच्या सत्तारूढ पक्ष 6 दशकांनंतर सत्तेवरून पाय उतार होणार आहे. भारत अमेरिका यांच्या 15व्या संयुक्त लष्करी सराव वज्र प्रहारसाठी भारतीय सैन्यदल काल रवाना झालं. हा सराव आजपासून सुरु होणार असून 22 नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेत आयडोहा इथं सराव चालेल. गेल्या वर्षी हा सराव भारतात मेघालयातल्या उमरोई इथं डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार संयुक्त सरावात दोन्ही देशातले प्रत्येकी 45 जवान असतील. भारतीय लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व स्पेशल फोर्स युनिट तर अमेरिकेचं प्रतिनिधित्व ग्रीन बेरेट्स करणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मुंबई शेअर बाजाराला काल गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संवत 2081च्या शुभमुहूर्तावर काल मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले. विशेष व्यापार सत्रात काल मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 335 अंकांनं वाढून 79,724 वर बंद झाला, तर राष्ट्रीय बाजार निर्देशांक 99 अंकांनी वाढून 24,304 वर स्थिरावला. प्री ट्रेडिंगचं विशेष व्यापार सत्र संध्याकाळी 17:45 ते 18:00 घेण्यात आलं. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या 30 वर्षांच्या कामकाजाच्या स्मरणार्थ अतिरिक्त 8 भाषांमध्ये मोबाईल ऍप तसंच संकेतस्थळांची सुरुवात करण्यात आली. 1994 मध्ये 3 नोव्हेंबरला राष्ट्रीय शेअर बाजारातले व्यवहार सुरु झाले होते. आसामी बंगाली कन्नड मल्याळम ओडिया पंजाबी तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये ऍप सुरु केल्याची माहिती राष्ट्रीय शेअर बाजाराचे संचालक आणि व्यवस्थापक आशिष कुमार चौहान यांनी दिली. यामुळे हे ऍप 12 भाषांमध्ये उपलब्ध झालं आहे. तरुणांना पुरस्कार देणाऱ्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार 2022-23 साठी अर्ज करण्याचं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. हा पुरस्कार 15 ते 29 वर्ष वयोगटातल्या व्यक्ती आणि विकास आणि सामाजिक सेवांच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य आणि योगदानासाठी संस्थांना प्रदान केला जातो. यामध्ये पदक प्रमाणपत्र व्यक्तीला 1 लाख रुपये तर संस्थेला 3 लाख रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार प्रगती शील आणि सर्वसमावेशक भारताला चालना देणाऱ्या युवा नेतृत्वाचा उत्सव असल्याचं डॉ मांडवीय यांनी दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. फॅशन विश्वातलं प्रसिद्ध व्यक्तिमत्व रोहित बल यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. रोहित बल दीर्घकाळापासून हृदयविकारानं ग्रस्त होते. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात ते अतिदक्षता विभागात दाखल होते. नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीक ऑफ इंडियामध्ये व्यावसायिक फॅशन डिझायनर असलेल्या रोहित बल यांनी कायनात अ ब्लूम इन द युनिव्हर्स नावानं वस्त्रांचं प्रदर्शन केलं. ते त्यांचं शेवटचं प्रदर्शन ठरलं. क्रिकेट. मुंबईत सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर आहे. काल दिवसअखेर भारताच्या 4 बाद 86 धावा झाल्या. शुभमन गिल 31 आणि ऋषभ पंत 1 धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडचा डाव 235 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रवींद्र जडेजानं न्यूझीलंडचे 5 तर वॉशिंग्टन सुंदरनं 4 गडी बाद केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 4 वर्षांनंतर पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत चीन सैन्याची गस्त सुरु. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 528 उमेदवार रिंगणात. स्पेनमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत 205 जणांचा मृत्यू. दिवाळी मुहूर्तावर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सकारात्मक वृद्धी आणि मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर. आकाशवाणीवरील राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.